दुसरे इतिहास अध्याय 5। अशा रीतीने शलमोनाने ठरवलेले परमेश्वराच्या मंदिराचे सर्व कार्य समाप्त झाले। आपले पिता दाविद यांनी मंदिरासाठी दिलेल्या सर्व वस्तू त्याने आत आणल्या। सोन्या रुपयाच्या सर्व वस्तू आणि इतर सामान सुमान मंदिराच्या कोषागारात त्याने आणून ठेवले। पुढे शलमोनाने परमेश्वराच्या कराराचा कोष दाविदाचे नगर म्हणजेच सियोनमधून आणण्यासाठी इस्रायलातील सर्व वडीलधारी मंडळी आपापल्या घराण्यांचे प्रमुख यांना यरुशलेम येथे बोलावून घेतले। सातव्या महिन्यातील मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्रायल लोक शलमोनाकडे आले। सर्व इस्रायलाचे वयोवृद्ध एकत्रित आल्यावर लेवींनी कराराचा कोष उचलून घेतला। याजक आणि लेवी यांनी मिळून कोष यरुशलेमेला आणला। दर्शन मंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र पात्रे त्यांनी बरोबर आणली। लेवी वंशातील याजकांनी ती आणली। राजा शलमोन आणि इस्रायलचे लोक कराराच्या कोशाला सामोरे गेले। कोशासमोर त्यांनी मोजता येणार नाही इतक्या मेंढरांचे आणि गुराढोरांचे बली अर्पण केले। एवढे झाल्यावर मंदिराच्या आतल्या नेमलेल्या ठिकाणी तयार करून घेतलेल्या सर्वात पवित्र गाभाऱ्यात याचकांनी तो परमेश्वराच्या कराराचा कोश करुबांच्या पंखाच्या खाली ठेवला। कोशावरती करुबांच्या पंखांनी आपले छत्र धरले होते। कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे त्यांनी झाकले। त्यांचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके पवित्र गाभाऱ्यासमोर कोशातून बाहेर आलेली दिसतील, पण बाहेरून ते दिसू शकत नव्हते। आजपर्यंत ते तेथे आहेत। दोन दगडी पाट्यांखेरीज या करार कोशात काहीही नव्हते। होरेब पर्वतावर मोशेने त्या दोन पाट्या या कराराच्या कोशात ठेवल्या होत्या। इस्रायल लोक मिस्रातून बाहेर पडल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी जो करार केला तो याच होरेब पर्वतावर केला। एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले। तेथे उपस्थित असणारे सर्व पवित्र झाले होते। ते सर्व गटागटांमध्ये विभागले। आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले। मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले। आसाफ, हेमान आणि यदूथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते। त्यांचे पुत्र आणि भाऊबंद देखील आले होते। या सर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती। झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये हातात घेऊन वेदीच्या पूर्व टोकाकडे उभे होते। या लेवी गायकांबरोबर 120 याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते। गायन आणि वादन एका सुरात चाललेले होते। एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्यास धन्यवाद दिले। कर्णे, झांजा आणि इतर वाद्यांसोबत त्यांनी उच्च स्वरात परमेश्वराची स्तुती केली। त्यांच्या गायनाचा आशय असा होता, परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे, त्याची खरी प्रीती सर्व काळ राहते। तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरून गेले। त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना कारण परमेश्वराच्या तेजाने देव मंदिर भरून गेले होते।